आजचे दैनिक सुभक्ती पर्व 27 ऑक्टोबर देवाला शक्य आहे. ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहे, तीही मला आणली पाहिजे. योहान 10:16. जगातील प्रत्येक लोक गटात देवाचे निवडलेले लोक आहेत. ज्या सामर्थ्याने त्याने हे विश्व निर्माण केले, त्याच सामर्थ्याने तो त्यांना सुवार्थेद्वारे हाक मारून बोलवतो आणि ते विश्वास ठेवतात. पृथ्वीच्या सीमांवर असलेल्या आव्हानात्मक प्रांतात नैराश्यवर मात करण्यासाठी सामर्थ्य मिळावे म्हणून या शब्दामध्ये किती ताकद आहे. पीटर कॅमेरॉन स्कॉट यांचा मिशनरी इतिहास या बाबतीत एक चांगले उदाहरण आहे. स्कॉट यांचा जन्म 1667 मध्ये ग्लास्को येथे झाला. त्यांनी आफ्रिका इनलँड मिशनची स्थापना केली, पण आफ्रिकेत सुवार्ता प्रसाराची त्यांची सुरुवात ही मुळीच अनुकूल किंवा आशादायक नव्हती. आफ्रिकेला त्यांचा प्रवास मलेरियाच्या तीव्र आक्रमणामुळे अर्ध्यावर संपुष्टात आला आणि त्यांना घरी परतावे लागले. आजारातून बरे होताच त्यांनी पुन्हा आफ्रिकेला जाण्याचा बेत केला. हा दुसरा प्रवास त्यांच्यासाठी विशेष समाधान देणारा होता, कारण यावेळी त्यांचा भाऊ जॉन सुद्धा त्यांच्यासोबत सामील होता. पण काही दिवसातच जॉन आजारी पडला. असहाय्य झालेल्या पीटरने आपल्या भावाला आफ्रिकन भूमीत पुरले आणि अशा दुःखाच्या प्रसंगी देखील त्यांनी आफ्रिकेत सुवार्ता सांगण्यासाठी स्वतःला पुन्हा समर्पित केले. परंतु त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि विवश होऊन त्यांना इंग्लंडला परतावे लागले. त्या दिवसात ज्या उजाडपणा आणि निराशामुळे विवळ झाले, त्यातून ते कसे बाहेर निघणार होते. त्यांनी देवासाठी समर्पित होण्याचा निश्चय केला होता, पण आफ्रिकेला परत जाण्याचे सामर्थ्य त्यांना कुठून प्राप्त होणार होते. मनुष्याला हे अशक्य होते. त्यांना हे सामर्थ्य वेस्टमिनिस्टर अॅबे या ठिकाणी मिळाले. डेव्हिड लिव्हिंगस्टनची कबर आजही तिथे आहे. स्कॉट यांनी शांतपणे वेस्टमिनिस्टर अॅबेमध्ये प्रवेश केला. त्यांना ती कबर आढळली आणि प्रार्थना करण्यासाठी त्यांनी कबरेसमोर गुडघे टेकले. त्यावर असा शिलालेख होता, ह्या मेंढवाड्यातील नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहे, तीही मला आणली पाहिजे. ते एका नव्या आशेने उत्तंग होऊन उभे राहिले आणि आफ्रिकेला परतले. आणि आज 100 वर्षापेक्षा अधिक काळ उलटूनही त्यांनी स्थापन केलेली मिशनरी संस्था आफ्रिकेत सुवार्थेसाठी संजीवनाचे कार्य करणारे व वाढत चाललेले कार्यदल आहे. जर तुम्हाला सर्वात मोठा आनंद देवाच्या भरभरून वाहणाऱ्या कृपेचा अनुभव घेण्यात असेल, की जेणेकरून ती इतरांच्या कल्याणार्थ तुमच्याकडून ओसंडून व्हावी, तर जगातील सर्वात शुभवृत्त हे आहे की देव सुवार्ता विरहित लोकांपर्यंत त्यांच्या तारणानिमित्त पोहोचावे म्हणून तुमच्यासाठी अशक्य असलेल्या गोष्टी तुमच्यासाठी शक्य करेल.